तो एक सूर्यप्रकाशित दिवस आहे.
It is a sunny day.
कुटुंब उद्यानात जात आहे.
The family goes to the park.
ते पिकनिक करायचे आहेत.
They want to have a picnic.
ते गवतावर बसले आहेत.
They sit on the grass.
ते सँडविच आणि फळ खातात.
They eat sandwiches and fruit.
सूर्य चमकदार आणि उबदार आहे.
The sun is bright and warm.
बालके खेळतात खेळ.
The children play games.
कुटुंब हसते आणि गप्पा मारते.
The family laughs and chatters.
ते अनेक छायाचित्रे घेतात.
They take many photos.
घर जाण्याचा वेळ आहे.
It is time to go home.
सर्वजण आनंदी आणि थकले आहेत.
Everyone is happy and tired.
जॉन डेली प्रसिद्ध गोल्फर आहे.
John Daly is a famous golfer.
त्याला दररोज गोल्फ खेळायला आवडते.
He loves to play golf every day.
पण जॉहनला आरोग्याची समस्या होत्या.
But John had health problems.
तो लंब्या काळासाठी खेळू शकला नाही.
He could not play for a long time.
तो सात सधार आहे, परंतु त्याने हार मानली नाही.
He felt sad, but he did not give up.
जॉनने प्रत्येक दिवशी मेहनत केली.
John trained hard every day.
त्याचे मित्रांनी त्याला संपूर्ण वेळ आधार दिला.
His friends supported him all the time.
त्याने मेहनत केली आणि त्याची ताकद पुनर्साधित केली.
He worked hard and regained his strength.
शेवटी तो पुन्हा खेळण्यासाठी तयार होता.
Finally, he was ready to play again.
तो एक मोठ्या स्पर्धेत सामील झाला.
He entered a big tournament.
त्याने खूप चांगले खेळले आणि त्याने खेळ जिंकला.
He played very well and won the game.
सर्वांनी त्याच्यासाठी टूर्नामेंटमध्ये जल्लोष केला.
Everyone cheered for him at the tournament.
जॉन त्याच्या यशाबद्दल आनंदित आणि गर्वित होता.
John was happy and proud of his success.
हे त्याच्या आयुष्यातील एक मोठा क्षण होता.
This was a big moment in his life.
टॉम नवीन कपडे खरेदी करण्याबाबत उत्साही होता.
Tom was excited about shopping for new clothes.
त्याला एक नवीन शर्ट आणि काही आरामदायक बूट हवे होते.
He wanted a new shirt and some comfortable shoes.
म्हणजे त्याने आपल्या बचतीतून $10 घेतले.
So, he took $10 from his savings.
तोने जवळच्या मॉलकडे चाललं.
He walked to the nearest mall.
तो आला तेव्हा दुकान लोकांनी भरले होते.
When he arrived, the store was full of people.
टॉमने आजूबाजूस पाहिलं आणि थोडं उजाने जाणवलं.
Tom looked around and felt a bit overwhelmed.
त्याला कुठून सुरू करायचं माहित नव्हतं.
He didn't know where to start.
काही मिनिटांनंतर त्याने मदतीसाठी विचारायचं ठरवले.
After a few minutes, he decided to ask for help.
त्याने एक कर्मचारीकडे जात विचारले की शर्ट संबंधी.
He approached a staff member and asked about shirts.
कर्मचारी सदस्य खूप उपयुक्त होते आणि त्याला वेगवेगळ्या शैली दाखवल्या.
The staff member was very helpful and showed him different styles.
टॉमने एक चांगला शर्ट मिळवला ज्याला त्याला आवडला.
Tom found a nice shirt that he liked.
त्याने किती खर्च येतो हे विचारले, पण तो खूप महाग होता.
He asked how much it cost, but it was too expensive.
टॉम उदास झाला, पण त्याने हार मानली नाही.
Tom felt sad, but he didn't give up.
शेवटी त्याने त्याच्या बजेटमध्ये एक शर्ट सापडला.
In the end, he found a shirt within his budget.
युनातम वर्षांत मोबाईल इंटरनेट बंदीचा घटनाक्रम एक महत्त्वाचा विचार म्हणून उभा राहिला आहे.
In recent years, the phenomenon of mobile internet shutdowns has emerged as a significant concern.
सरकारे बहुतेकदा आंदोलनांदरम्यान या पद्धतीचा वापर डिसेंट कमी करण्यासाठी करतात.
Governments often resort to this method during protests to mitigate dissent.
ही क्रिया तथापि वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल महत्त्वपूर्ण प्रश्न उभा करते.
This action, however, raises critical questions about individual freedom.
जेव्हा लोक त्यांच्या डिव्हाइसेस पासून कापले जातात तेव्हा संवाद ताणलेला होतो.
When people are cut off from their devices, communication becomes strained.
ही डिस्कनेक्शन समजूतदार आणि निराशेत जाईल.
This disconnection can lead to misunderstandings and frustrations.
यावरून सामाजिक कापड सफस जेव्हा अधिकारांचा भंग केला जातो.
Moreover, the social fabric suffers when rights are infringed upon.
तदनंतर व्यक्ती आणि संस्था यांच्यातील विश्वास कमजोर होऊ शकतो.
As a result, trust between individuals and institutions can erode.
अशा प्रवृत्त्या डिजिटल अधिकारांबद्दल अधिक चेतकतेच्या आवश्यकता अधोरेखित करतात.
Such trends underscore the need for greater vigilance regarding digital rights.
तंत्रज्ञान आणि समाजाचा संगम सतत विकसित होत आहे.
The intersection of technology and society is ever evolving.
या परिदृश्यात नेव्हिगेट करण्यासाठी व्यक्तींनी माहिती ठेवणे आणि सक्रिय राहणे आवश्यक आहे.
To navigate this landscape, individuals must remain informed and proactive.
शेवटी सुरक्षा आणि गोपनीयतेमधील समतोल नाजूक आहे.
Ultimately, the balance between security and privacy is delicate.
या आव्हानांना समायोजित करण्यासाठी विविध दृष्टिकोनांचा विचार करणारा एक बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे.
Addressing these challenges requires a multifaceted approach that considers various perspectives.
प्राचीन राजकीय तत्त्वज्ञान अनेकदा सद्गुणाच्या संकल्पनेवर अवलंबून असते.
Ancient political philosophies often hinge on the concept of virtue.
ही सद्गुण सामान्यतः प्लेटोने सांगितलेल्या चांगल्या जीवनाशी संबंधित आहे.
This virtue is often associated with the good life, as espoused by Plato.
तथापि आधुनिक राजकीय विचार अनेकदा अशा आदर्शवादाची टीका करतो.
However, modern political thought often critiques such idealism.
हे ऍब्स्ट्रॅक्ट आदर्शांवर प्रगल्भतेची आणि वास्तवतेची जोरदार ताण देते.
It emphasizes practicality and realism over abstract ideals.
महत्त्वाचे आधुनिक सिद्धांतकार जसे की मचियावेली शक्तीच्या जटिलतेला उजाळा देतात.
Key modern theorists such as Machiavelli illuminate the complexities of power.
तो शक्ती फक्त एक साधन नाही तर स्वतःसाठी एक उद्दिष्ट आहे असे तो वाद करतो.
He argues that power is not merely a means but an end unto itself.
या दृष्टिकोनाने समकालीन राजकीय चर्चा यावर महत्त्वाचा प्रभाव टाकला आहे.
This perspective has significantly influenced contemporary political discourse.
यादृच्छिक प्राचीन तत्त्वज्ञान सामूहिक सद्गुण आणि सामान्य भले यावर जोर देतात.
In contrast, ancient philosophies emphasize collective virtue and common good.
हे मुख्य संकल्पना आजच्या शासकीय समजून घेण्यात महत्त्वाच्या आहेत.
These key notions are pivotal in understanding governance today.
शेवटी या कल्पनांच्या आंतरविरोधामुळे एक समृद्ध संवाद घडतो.
Ultimately, the intersection of these ideas fosters a richer dialogue.
जसप्रमाणे आपण आजच्या आव्हानांच्या गुंतागुंतीत नेव्हिगेट करतो तेव्हा या तत्त्वज्ञानांचा महत्त्व असतो.
As we navigate the complexities of today's challenges, these philosophies remain relevant.
फुटबॉल प्रशिक्षक त्याच्या कार्यालयात शांतपणे बसला त्याच्या दीर्घ करिअरवर विचार करीत आहे.
The football coach sat quietly in his office, reflecting on his long career.
त्याने इजिप्त लीगमध्ये त्याच्या संघाला आलेल्या आव्हानांविषयी विचार केला.
He thought about the challenges his team faced in the Egyptian League.
प्रत्येक सामन्याने त्यांना त्यांच्या मर्यादेपर्यंत ढकलणारा एक युद्ध होते.
Every match was a battle that pushed them to their limits.
त्याला माहित होते की प्रेरणा महत्त्वाची होती.
He knew that motivation was essential.
प्रत्येक खेळाडूला चाहत्यांच्या समर्थनाची आवश्यकता होती.
Each player needed to feel the support of the fans.
तोने त्यांना त्यांच्या सर्वोत्तम देण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले.
He always encouraged them to give their best.
प्रेरणा त्याने विश्वास ठेवला की सर्व काही बदलू शकते.
Motivation, he believed, could change everything.
जैसे हंगामाचे प्रगती झाली त्याची बुद्धी खेळाडूंना मार्गदर्शन करत होती.
As the season progressed, his wisdom guided the players.
त्याच्या धोरणांनी संघाला यश आणि एकता आणली.
His strategies brought success and unity to the squad.
संघाने उत्साही त्यांच्या मनापासून खेळले.
The team, energized, played their hearts out.
विजय फक्त एक स्वप्न नव्हता तर एक वास्तविकता होती जी त्यांना प्रिय होती.
Victory was not only a dream, but a reality they cherished.
ही लीग प्रतिभेने भरलेली त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनली.
This league, full of talent, became a part of their lives.
कोच विचार करत असताना त्याला प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञता वाटली.
As the coach reflected, he felt grateful for every moment.